आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आपल्या हक्कांसाठी एकजुटीनं उभं राहणं ही काळाची गरज असल्याचं नेते विजय वडेट्टीवार यांचं प्रतिपादन. सकल ओबीसी समाजाच्या मोर्चात जमले हजारो नागरिक. नागपुरात जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी स्पेनच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा सामंजस्य करार. तंत्रज्ञानाचा उपयोग करून पर्यावरणपूरक आणि शाश्वत बांधकाम करण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. आणि 2025 शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर. आता सविस्तर बातम्या. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारनं काढलेला आदेश रद्द करावा या मागणीसाठी नागपुरात आज सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यशवंत स्टेडियम येथून सुरुवात झालेल्या या मोर्चाचं संविधान चौकात जाहीर सभेत रुपांतर झालं. या मोर्चात विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं ओबीसी संघटना आणि नागरिक सहभागी झाले होते. सभेला संबोधित करताना हा मोर्चा म्हणजे केवळ आंदोलन नाही तर हा जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. ओबीसी समाजावर झालेल्या या अन्यायाविरोधात एकजुटीनं उभं राहणं ही काळाची गरज आहे असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
ज्या लोकांनी उत्स्फूर्तपणे हा मोर्चा काढला आहे इथे कुठलाही पक्ष नाही, इथे कुठलाही राजकीय विषय नाही, फक्त एकच विषय आहे, जो काळा जुआर आहे तो रद्द करा, एवढीच मागणी आहे.
मराठा समाजाच्या व्यक्तींना खोटे कुणबी दाखले देणे बंद करावे. आतापर्यंत मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी. महाज्योती संस्थेला लोकसंख्येच्या प्रमाणात 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा आदी 9 मागण्यांचं निवेदन सकल ओबीसी महामोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काचं व्यासपीठ मिळावं याकरिता नागपुरात सर्व सोयीसुविधायुक्त जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी स्पेनमधल्या फेरा बार्सोलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या कन्व्हेन्शन सेंटरसाठी निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी अशी सूचना फडणवीस यांनी केली. नागपूरचा इतिहास कन्व्हेन्शन सेंटरला भेट देणाऱ्या प्रत्येकाला समजावा अशा पद्धतीनं कन्व्हेन्शन सेंटरची अंतर्गत रचना असावी असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी नवी दिल्लीत पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ करणार आहेत. राज्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या 36 अधिक योजना राबवून पिकांची उत्पादकता वाढवणं, पीक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणं तसंच काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानं देशातल्या 100 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये विदर्भातल्या यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांची निवड झाली आहे. डाळी क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठीच्या या अभियानाचा शुभारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाला. यावेळी ते करणार आहेत. बांधकाम क्षेत्रातील व्यावहारिक समस्या समजावून घेऊन पर्यायी बांधकाम सामग्रीच्या सहाय्यानं खर्च कमी करून तसंच बांधकाम गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता अभियंता तसेच हितधारकांनी पर्यावरणपूरक आणि शाश्वत असं बांधकाम करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपुरात उत्तर अंबाझरी रस्त्यावरील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या परिसरात फॉरेन्सिक सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयावरील 2 दिवसीय अखिल भारतीय चर्चासत्राचं उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स MSE अध्यक्ष AW जवनजाड तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मनीष कोठारी उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यात प्री कॉस्ट टेक्नॉलॉजीचा वापर झाल्यास ते उद्योगाला फायदेशीर ठरेल. बांबूचे क्रॅश बॅरियर्स आणि बायो बिटुमीचा उपयोग पर्यावरणपूरक आणि शाश्वत असल्याचं प्रतिपादन गडकरी यांनी केलं.
अभी हमने बांबू के क्रॅश बॅरियर भी बनाए और बहुत अच्छे बने हैं. अभी आप या बूटी बोरी के आगे जाम के तरफ जाओगे तो वहां भी बड़ी वरोड़ा पे भी है. इकोलॉजी एंड एनवायरमेंट को प्रोटेक्ट करने के लिए भी अभी काफी बातों का उपाय करना चाहिए. अभी हमने जो बायो बिटुमिन बनाया राइस स्ट्रॉ से CNG बनाकर जो लिग्नन निकलता है उससे जो बिटुमिन निकलता है वो बिटुमिन में डालकर अभी यहाँ रामटेक रोड पर मलसर से कलान तक 1 किलोमीटर रोड बायो बिटुमिन का बना है.
याप्रसंगी गडकरी यांना इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या वतीनं फेलोशिप प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक 2 नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार आहे. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. 2013 सलग 3 वेळा अजित पवार अध्यक्षपदावर आहेत.
प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 2025 शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलामध्ये नागरिकांच्या लोकशाही हक्काचं रक्षण आणि हुकुमशाहीपासून लोकशाहीकडे देशाची वाटचाल शांततेत व्हावी यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिल्याची घोषणा नॉर्वेच्या नोबेल समितीनं केली आहे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस पाळण्यात येत आहे. मानसिक आरोग्यासंबंधी जागरूकता वाढवणं आणि मानसिक आरोग्य सेवांना गती देणं हे या दिनाचं उद्दिष्ट आहे. आपल्याला आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्याला प्राथमिकता दिली पाहिजे याची आठवण हा दिवस करून देतो असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. यंदाची संकल्पना आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थिती मानसिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी आरोग्य सेवांची उपलब्धता अशी असून आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आधार उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर प्रकाश टाकत असल्याचं नड्डा म्हणाले. नागपूरचे बाल मानस उपचारतज्ञ डॉ अमरजीत वाघ याविषयी आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
जसं आपण लहान मुलांच्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतो तसंच त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं पण खूप गरजेचं झालं आहे. लहान मुलांना आज इंटरनेट खूप सहजासहजी अवेलेबल व्हायला लागलं आहे. काही गोष्टी ज्या त्यांच्या वयासाठी व्यवस्थित नाही आहे त्या पण गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि या गोष्टी कधी कधी त्यांच्यामध्ये नैराश्य, हायपर ऍक्टिव्हिटी अशी लक्षणं आणतात. त्यामुळे आई वडिलांनी नेहमी लहान मुलांशी सुसंवाद साधणे, त्यांचे मित्र परिवार माहीत असणे, त्यांच्याशी रेग्युलर बोलत राहणे आणि त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं हे खूप गरजेचं झालेलं आहे.
राज्यभरातील अनधिकृत वाहन विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांचे व्यापार प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत. हे आदेश ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीत देण्यात आले. राज्यात अनधिकृत वाहन विक्रेत्यांची मोठी साखळी कार्यरत असून त्याद्वारे महसूल न देता वाहन विक्री करण्यात येते. त्यामुळे भविष्यात अशा विक्रेत्यांना वाहन पुरवणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द केले जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं. भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 दिनांक 30 आणि 31 ऑक्टोबरला नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणार आहे. या परिषदेत सुमारे 150 तांदूळ उत्पादक सहभागी होणार असून त्यात तांदूळ उत्पादनाशी संबंधित विविध नवकल्पना, तंत्रज्ञान आणि प्रीमियम तांदळाच्या विविध जाती सादर केल्या जातील. जागतिक तांदूळ उद्योगाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी परिषद असून यात 80 अधिक देशातले 1000 अधिक खरेदीदार आणि देशातले 5000 अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दुसरा कसोटी क्रिकेट सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरु आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आज दिवसाअखेर भारताच्या 2 गडी बाद 318 धावा झाल्या आहेत. भारतातर्फे यशस्वी जयस्वालनं सातत्यपूर्ण कामगिरी करत नाबाद 173 धावा काढल्या आहेत तर कर्णधार शुभमन गिलनं 20 धावांवर खेळत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या श्रीमती केशरबाई लोहाट लाहोटी महाविद्यालयात युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यातील 195 महाविद्यालयांमधील सुमारे 6000 विद्यार्थी सहभागी झाले होते. येत्या काही तासात गोंदिया जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. आपल्या हक्कांसाठी एकजुटीनं उभं राहणं ही काळाची गरज असल्याचं नेते विजय वडेट्टीवार यांचं प्रतिपादन. सकल ओबीसी समाजाच्या मोर्चात जमले हजारो नागरिक. नागपुरात जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी स्पेनच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा सामंजस्य करार. तंत्रज्ञानाचा उपयोग करून पर्यावरणपूरक आणि शाश्वत बांधकाम करण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन आणि 2025 शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाईल. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.